कैसोए खिलाएगे सांझ सुहाए सुन पी के सांझ सुहावन आजची सांझ किती सुंदर दिसता कारण सुने पीके आवन की बात आज प्रियकर घरातलो ही बातमी ऐकून सुद्धा आजची सांझच म्हाका वेगळ्या तऱ्हेची दिसता कसो सांझ सुहावन सुनते के मध्ये किती तराने चालते एक आकारान आलापी हे जाणून घेतलं तर नुकसान होणार नाही आ आता हे आकारान आलापी आणि आता याच्यात अक्षर टाकायची कसो ये तिला गे कसो तिला गे त्याला बोल आला तो म्हणतात बोल आला की बोला सकट मी लागे आता हा अस्थायी जर घेतली तर त्यातला मुख्य विचार कोणता आहे कि मी की लागे सांझ कसो मी की लागे सांझ हिला बसायचं यालाच इम्प्रोव्हायझेशन म्हणतात उपजंग जे म्हणतात बाथू करू कशाला म्हणतात हे ते मास घेतलं आपण, मला आपण बोर करत नाही ना तुम्हाला, हा हा बोर होत असाल तर सांगा, दुसरं काहीतरी सुरू करूया. गौरीसा याची मास घेतलं आपण, रे गौरीसा ग स नि रे रे ग नि रे ग रे नि रे ग रे सा ग. किती प्रकार झाले, ग नि ग ग नि रे ग नि रे नि ग ग रे नि रे नि रे ग ग रे सा नि रे ग ण ध ग म ग प सो हे नि कि ला. या तऱ्हेना प्रत्येक स्वराला असं नटवत जायचं, याला आलापी म्हणतात. मग याच्यात बोल टाकायचे, नंतर तुम्ही एकदा तुमची बुलंदपत झाली आता शब्द लागणार म्हणून तुम्हाला एक तुमची तयारी करायची. शब्द लागत नाही मी गपर्यंत धावून आलो पण शब्द लागत नाही. उत्कंठा वाढवायची आणि त्याची उत्कंठा पूर्ती करायची म्हणजेच सौंदर्य निर्माण करायचं असत नाही का. मा बाने रे नी बाने मा ब ग म ग म ग रे सा क सो नि रे नि रे. आता काय एक कसं तोंड आहे क सो नि कि लागे, हे कसे किती तराने येऊ शकेल. तालाची संबंध हे नाना तंग तात्र कधन गुण गुण धात्र कधन दा मात्राचा ताल आहे हा. धे धे नाना तंग तात्र कधन कधे धे नाना शब्द प्रेस करत चाललो. दहा मात्राचं स्पेसिंग आहे तर दहा मात्रात मी शब्द प्लेस करत चाललो म्हणजे ऍब्स्ट्रॅक्ट आर्ट मधला मोठ्यात मोठा जो आज ऍब्स्ट्रॅक्ट आर्ट मध्ये ट्रीट केला जातो की साधनाला महत्व नव्हतं देतात. संपूर्ण संगीत हे साध्य आहे, तुमचं साध्याकडे जायचं. म्हणजेच काय होतं की शब्द हा इथं दुय्यम स्थान घेतो आणि शब्द हे फक्त सूर सांभाळायच्या साधन म्हणून शब्द वापरले जातात. परंतु आमच्या शास्त्रीय संगीतात फार मोठं कवी कल्पना असलेलं काव्य नसतं. कुठं राधाकृष्ण प्रेम, कुठं गुरु शिष्याचं प्रेम, ऋतूचं वर्णन ह्या तऱ्हेने केलेलं असतं. म्हणून त्याच्यात काव्य कवी कल्पनेची भरारून असते. आता ही प्लेसिंग बघा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक सवय करता करता ती प्रमाण तुमच्या शरीरात बसत जातात बुद्धीत. कळतो लागे सांज तू आवन तू न पिके आवन की बाप कळसो की बाय बघो जाता कळसो हे के लागता रंग सुहावन पी के आवन की बात कैसो ये नीति कैसो ये नीति कैसो ये नीति बात ये दाम पत्नी तीर तीया बसोला।